नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांक भ्रष्टाचार विरयत बरी पारदर्शक प्रशासकी सेवा दिवपाच्या हेतान काम करचे अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. गोंय नोकर भरती निवड आयोगावरवी शिरवीस मेळिल्ल्या उमेदवारांक नोकरीची नियुक्तीपत्रां दिवपाच्या मंत्रालयात आयोजित कार्यावळीत ते उलयताले.
आमी गूड गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरन्सी ह्यो गजाली सदोदीत लक्षात दवरप ही काळाची गरज असा. आणि त्या खातीर आजकाल आम्ही कोणाकूच टॉलरेट करिना. तुम्ही पळयले असतले की फाटल्या 6 महिन्याच्या कार्यकाळात गव्हर्नमेंट ऑफिसरांक सस्पेंड करपाक आणि टर्मिनेट करपाक सुद्धा म्हजे सरकार फाटी फुडें पळयना. म्हाका दिसता फाटल्या वर्सभराच्या कार्यकाळात 20 ते 25 लोक वेगवेगळ्या केसींतल्यान सस्पेंडूय जाल्ले आसा. इन फ्युचरूय बी त्या खातीर आपलो CR वो स्पॉयल करचो न्हू किंवा कसल्याच आमिशाक बळी पडून मेळिल्ली सर्वीस हातातली गमोवची न्ही.
निवड आयोगावरवी भौशीक बांधकाम खात्यातल्या 95 कनिष्ठ अभियंत्यांक आणि ग्रामीण विकास यंत्रणा, वीज खाते तसेच हेर खात्यातल्या कर्मचाऱ्यांक ह्या वेळार नेमणूक पत्रां भेटयली. सरकारी सेवांखातीर कार्यक्षम आणि पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित करपा हेतान गोय सरकारान कर्मचारी निवड आयोगाक सशक्त आणि घटमूट केला, ज्याका लागून बऱ्या प्रशासनाखातीर आणि योग्यतायेचेर आधारित निवडीची ताची वचनबद्धताय बळकट जाल्या अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी सांगलें. हे कार्यावळीक राज्याचे मुखेल सचिव वी कांदावेलू तशेंच भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, खात्याचे मुखेल अभियंता उत्तम पार्सेकर हाजीर आशिल्ले. सरकारी सर्वीस मेळटकच बदले खातीर आपले कडेन येवचे न्हय अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सरकारी कर्मचाऱ्यांक दिल्या.
सर्वंट हे तकलेन जर तुमचे आसत जाल्यार तुम्ही लोकांचे काम हे खूप बऱ्या पद्धतीत करपाक शकतले. म्हणून ज्या जाग्याचेर तुमकां पोस्टिंग मेळटले पहिल्या दिसाच्या ट्रान्सफरी खातीर येऊ नाकात. परत एकदा सांगता, नाजाल्यार आमदार आणि मंत्र्यांक घेऊन रोखडेच परत एकदा म्हाका हांगा ट्रान्सफर दी आणि म्हाका हे डिपार्टमेंट दी, म्हाका हे डिपार्टमेंट दी आणि ते डिव्हिजन दी म्हणून चुकून सुद्धा येऊ नाकात.
गोयच्या तरणाट्यांनी स्पर्धा परिक्षांक बसचे, नोकरे खातीरच्यो खुबश्यो संद उपलब्ध असतात, ताचो लाव तरणाट्यांनी घेवचो. पदवे मेळिल्ल्या तरणाटे लेगीत GPSC परिक्षेक पात्र असतात हाची जाणविकाय तांकां नासता अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. गोयच्या लोकायुक्त पदा खातीर निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे हांच्या नांवाची निश्चिती जाल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. तांच्या नांवाची शिफारस उच्च न्यायालया कडेन धाडटले. न्यायालया कडल्यान मंजुरी आयल्या उपरांत आनी निवडीची रितसर प्रक्रिया पुराय करून संदीप शिंदे हांची औपचारीक रित्या लोकायुक्त पदाचेर निवड करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोयच्या लोकायुक्त पदा खातीर 2 नांवांची निवड जाला अशी चर्चा आशिल्ली, निमणे काल हे विशीं मुखेलमंत्र्यांनी माहिती दिल्या. लोकायुक्ताची निवड जाल्या उपरांत प्रशासनांत पारदर्शकता, जापसालदारकी आनी बरी यंत्रणा चालीक लागतली तशेंच भ्रश्टाचारा आड कारवाय जातली असो विस्वास तांणी ह्या वेळार उक्तायलो. नगर नियोजन खात्यान कंट्रोल लायन नेम मोडून दोंगर कापपाक मंजुरी दिवपी परिपत्रक सरकारान फाटी घेवचे अशी मागणी काल आदले निवृत्त न्यायाधीश फेरदीन रिबेलो हांणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची भेट घेवन केला. गोयचे पर्यावरण सांबाळपाक 10 तरेच्यो सुचोवण्यो तांणी निवेदनावरवी मुखेलमंत्र्यांक दिल्यात. उदरगतीच्या नांवान गोयचो सैम जर इबाडत आसत जाल्यार ते थांबोवचे अशी मागणी तांणी ह्या वेळार केली. परवरे मंत्रालयात फेरदीन रिबेलो हांणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची भेट घेवन हे विशीं सविस्तर चर्चा केली. ते उपरांत पत्रकारां कडेन उलयतना तांणी ही माहिती दिल्या. हे फाटभुंयेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हे विशीं गंभीरान लक्ष घालपाचें आश्वासन तांकां दिलें. हवामान. गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजे चडाजण तापमान 33.7 अंश सेल्सियस जाल्यार उणे तापमान 20.5 अंश सेल्सियस नोंद जाला. तशेंच मुरगांवात चडाजण तापमान 33.8 अंश सेल्सियस जाल्यार उणे तापमान 20.2 अंश सेल्सियस नोंद जाला. तशेंच फुडले कांय दीस राज्यांत हवामान सुकें आसतले. पिलाच्या फादर एंजल सेंट्रल स्कुलांत 25 जानेवारीक तिरंदाजी सर्तीचें आयोजन केलां. झिटो आर्चरी क्लबाच्या सहकार्यान आनी ऑलिंपीक ड्रीम्स फ्रॉम स्ट्रीट प्रोविडन्स हांच्या तेक्यान ही सर्त आयोजित केल्या. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.